व्हॉइस विला स्टुडिओ प्रस्तुत करीत आहे. सीपीएन बिराड महाविद्यालय नागपूर द्वारा प्रकाशित नवप्रवर्तक उद्योजकांची यशोगाथा, लेखिका डॉक्टर मेधा कानेटकर यांचं हे पुस्तक त्यांच्याच आवाजात.
आविष्कारी पेनचा संशोधक डॉक्टर लोकमन गंगोत्री. डॉक्टर गंगोत्री हे LIT इन्स्टिट्यूट मधून निवृत्त झालेले एक प्रसिद्ध प्राध्यापक आहेत. कोणत्याही नवीन कामासाठी वय हा घटक मध्ये येत नाही हे जणू नवीन पिढीला सांगण्यासाठी ईश्वराने त्यांच्या माध्यमाने एका अद्भुत अशा संशोधनाचा आविष्कार घडविला आहे. निवृत्तीसाठी 1 ते 2 वर्ष उरलेले असताना इतर व्यक्ती आपले जीवन कसे आरामात जाईल याचाच विचार करतात, परंतु डॉक्टर गंगोत्री यांनी या काळात संशोधनाला स्वतःला झोकून दिलं आणि अशा एका पेनचा आविष्कार केला की जो 1000 डिग्रीच्या तापमानातही जळणार नाही. या आविष्काराने डॉक्टर गंगोत्री यांची जीवन गंगोत्रीच जणू बदलवून टाकली. निवृत्त झाल्यावर MIDC हिंगणा इथं या आविष्काराला मूर्त स्वरूप देण्यासाठी स्वतःचा कारखाना त्यांनी उघडला. 60व्या वर्षानंतर एखाद्या तरुणाच्या उमेदेनं त्यांनी हा कारखाना स्वतः चालविण्याचं ठरविलं. या कामासाठी त्यांनी घरातीलच सर्व सदस्यांचं सहकार्य घेण्याचं ठरवलं आणि घरच्यांच्या मदतीनेच कारखाना सुरू झाला. परंतु हे काम काही सोपं नव्हतं. कॉलेजच्या छोट्याशा लॅब मध्ये 100-200 ग्रॅम पेंट तयार करणं वेगळं आणि कारखान्यात 1000 लिटर पेंट तयार करणं वेगळं असतं याचा अनुभव त्यांना आला. या कामामुळे काही कालावधीसाठी त्यांच्या डोळ्यावरही परिणाम झाला, परंतु त्यांनी हार मानली नाही. आपलं काम नेटानं सुरू ठेवलं, कामावर श्रद्धा ठेवली आणि त्यात त्यांना 4 वर्षांनी यश मिळालं. आज त्यांच्या या पेंटचा वापर विदेशात मोठ्या प्रमाणावर होतो आहे. मलेशिया, इंडोनेशिया, इस्रायल आणि चायना या देशात त्यांच्या पेंटची मोठ्या प्रमाणावर मागणी असून ते या देशांना त्याची निर्यात करतात. भारतात मात्र अजूनही त्यांच्या उत्पादनांना पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद प्राप्त झाला नाही. मुळात भारतीयांची एवढ्या महागाचा पेंट वापरण्याची मानसिकताच नाही आणि दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाच्या उपयोगाबद्दलही भारतीय जनता अनभिज्ञ आहे. डॉक्टर गंगोत्री यांना या पेनची निर्यात करण्यासाठी अनेक ठिकाणी पापड बेलावे लागले. मंत्रालयातील विविध विभाग, त्यांच्या फायली, त्यांच्या मागण्या, त्यांची दप्तरशाही यामुळेही ते त्रस्त झाले. परंतु जहा चाह वहा राह या नायानी त्यांनी प्रत्येक प्रसंगातून मार्ग काढला आणि आपलं ध्येय साध्य केलं. डॉक्टर गंगोत्री हे मूळचे नागपूरचे असून त्यांनी आपलं बालपण हंसापुरी नावाच्या लहानशा वस्तीत घालवलं. वडिलांचा पेंटचा व्यवसाय असल्यानं अगदी लहानपणापासूनच ते पेंटच्या सहवासात होते. वडिलांबरोबर पेंटचं काम करायला जायचे तेव्हा हा पेंट पाण्याने धुतला जातो, पटकन खराब होतो हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हापासूनच म्हणजे वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासूनच पाण्याने न निघणारा, आगीत न जळणारा आणि अनेक वर्ष टिकणारा पेंट आपण तयार करावा असं त्यांना वाटत असे. पेंटिंगची कामे करता करता त्यांनी BSc Tech ही पदवी प्राप्त केली आणि LIT त्यांना प्राध्यापकाची नोकरी मिळाली. त्यापूर्वी त्यांच्या जीवनातील मजेदार बाब सांगताना ते म्हणाले की माझा जन्मच जणू या कामासाठी झाला आहे. मला BSc Tech साठी पेंट हा विभाग निवडायचा नव्हता, परंतु अंतिम यादीत माझेच एकट्याचे नाव या विभागामध्ये निवडण्यात आले आणि मी जरा नाराज झालो, परंतु आता मला त्यामागील कारण कळलं आहे. याच कामासाठी मला हा विषय ईश्वराने दिला असं त्यांचं ठाम मत आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीशी झगडत अनेक संकटांचा संपूर्ण आयुष्यभर सामना करून त्यांनी निवृत्तीच्या वेळी या अद्भुत पेंटचा आविष्कार केला. संकटपूर्ण आणि संघर्षपूर्ण आयुष्याच्या शेवटी निवांतपणा टाळून जेवढं आयुष्य आहे तेवढे वर्ष या पेंटच्याच कामात वाहून घेण्याचं त्यांनी निश्चित केलं आहे. पेंटरच्या घरी जन्मलो आणि पेंटच्याच सानिध्यात मृत्यू मला यावा अशी त्यांची इच्छा आहे. ईश्वरावर नितांत व गाढ श्रद्धा असणारे डॉक्टर गंगोत्री यांनी श्रीमद भगवत गीतेचे हिंदीत रूपांतरण केलं आहे. आज जे काही मी करू शकलो ते केवळ आणि केवळ गीतेच्या अध्ययनाने आहे यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. 1000 डिग्रीवरही न जळणारा पेंट तयार करण्याची प्रेरणा मला गीतेतील मला आत्म्यावर भाष्य केलेल्या पुढील श्लोकाने मिळाली असं ते म्हणतात. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा या गीतेतील श्लोकाने मला हा पेंट तयार करण्याची प्रेरणा मिळाली. भारतातच संपूर्ण तंत्रज्ञान, तत्वज्ञान, विज्ञान, योग सामावले आहे. आपण जर योग्य पद्धतीनं शोध घेतला तर तो ईश्वर आपल्याला मार्ग दाखवल्याशिवाय राहत नाही असं ते म्हणतात. विदेशातील तंत्रज्ञानाच्या मागे न लागता भारतातील अनमोल आणि अद्भुत साहित्याच्या आधारावर अनेक नवीन शोध लावता येतील, त्यांचा योग्य उपयोग नवीन पिढीने करावा असं ते म्हणतात. अशा लाखात एक असणाऱ्या अद्भुत अविष्कारी लोहपुरुषाला आमचे शतशत नमन।
या ऑडिओ बुकचे सर्व अधिकार लेखक आणि प्राचार्य CP&BRR महाविद्यालय यांच्या अधीन आहेत। या ऑडिओ बुकचे मिक्सिंग आणि प्रोडक्शन व्हॉइस विला स्टुडिओ द्वारे करण्यात आला आहे।